पंचतत्वाची घेतली परडी षडविकाराची केली कुरवडी पंचतत्वाची घेतली परडी षडविकाराची केली कुरवडी तल्लुळात ना लोग गायमुखात ना लोग आंबा तुझा आराधी मी झालो ग पंचमहाभूताचा पेटविला पोत वरी लावीली ज्ञानाची ज्योत पंचमहाभूताचा पेटविला पोत वरी लावीली ज्ञानाची ज्योत मळवटल्या लोग आंबा तुझा मळवटल्या लोग आंबा तुझा लक्षणे कवड्याची माळ अनशा मनशा कल्पना पोतावरी जळ 32 लक्षणे कवड्याची माळ अनशा मनशा कल्पना पोतावरी जळ बोध अमृत प्यालो ग बोध अमृत प्यालो ग आंबा तुझा आराध्य झालो ग शिव छत्रपती आराध्य झाले बलिदान देऊनी स्वराज्य केले शिव छत्रपती आराध्य झाले बलिदान देऊन स्वराज्य केले शरण मी आलो ग मनोजदास शरण मी आलो ग आंबा तुझा आराध्य झालो ग
Oh, God.
तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला
जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला
जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला नजर ठेवून होता ग बाई चुकून आले दिराला नजर ठेवून होता ग बाई चुकून आले दिराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला
जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला
तुळजापुराला जीव जरी गेला तरी जायचं तुळजापुराला
पाहिजे येडा माहितीच मला बाईक पाहिजे येडा माहितीच मला बाईक पाहिजे सपना मधली माझ्या बाईक पाहिजे नवसाला माझ्या पावग येडू दोघ मिळून नवस फेडू लगेच वावर जत्रा विकाडू नवसाचा नारळ परिवर फोडू ना नक्की ना भक्ती अशी गायब पाहिजे ना भक्ती ना नक्की अशी गायब पाहिजे अशी गायब पाहिजे येडा माहितीच मला बाईक पाहिजे येडा माहितीच मला बाईक पाहिजे सपना मधली माझ्या बाईक पाहिजे आशा नाही मला सोने धनाची मितीचा काना राधा गुणा येडा माई ग नाही मजला परवा गुणाची होई साळी माझी मोठ्या मना पती परमेश्वर मानणारी भैक पाहिजे पती परमेश्वर मानणारी भैक पाहिजे भैक पाहिजे मला बाईक पाहिजे, येडा माहितीच मला बाईक पाहिजे, सपना मधली माझ्या बाईक पाहिजे. माया बापाला सांभाळणार पतिव्रता माझी ती तग खरी, कुणाल सोबत आण डोंगरावरी. रे मोती ना सोन ना पैग पाहिजे, रे मोती ना सोन ना पैग पाहिजे, पैग पाहिजे. येडा माहितीच मला बाईक पाहिजे, येडा माहितीच मला बाईक पाहिजे, सपना मधली माझ्या बाईक पाहिजे. थोडी शानी माझ्या वाणी थोडी सायको पाहिजे, थोडी शानी माझ्या वाणी थोडी सायको पाहिजे, थोडी सायको पाहिजे. येडा माहितीच मला बाईक पाहिजे, माझ्या मनामधली मला बाईक पाहिजे, येडा माहितीच मला बाईक पाहिजे, येडा माहितीच मला बाईक पाहिजे, माझ्या सपनातली मला आग बाईक पाहिजे.
बसली नटू ना माझी तुळजा भवानी, नवरंगाचा शिनगार करूनी, नवरंगाचा शिनगार करूनी. पहिल्या माळेला रंग सफेद, जशी आकाशी चांदणी लखलखीत. नव धान्य टाकिले घटात, ऐका सांगतो तयाची रीत. बसली भाळी मळवटली बुनी, बसली भाळी मळवटली बुनी, नवरंगाचा शिनगार करूनी, नवरंगाचा शिनगार करूनी. दुसऱ्या माळीचा रंग लाल लाल, भांगात भरला आईन गुलाल. दिसतो तिचा रंग माल, विद्युत रोषणाई दिसते कमाल. हिव वाटती काळ जात चिरुणी, हिव वाटती काळ जात चिरुणी, नवरंगाचा शिनगार करुणी, नवरंगाचा शिनगार करुणी. माळेचा रंगाचा निळा, निसून आली माय माझी चंद्र कळा. आराधी भक्ताला लावीला लळा, गळा घालून कवड्याच्या माळा. शंभूच्या नावान कुंकुले ती कोरुनी, शंभूच्या नावान कुंकुले ती कोरुनी, नवरंगाचा शिनगार करुनी, नवरंगाचा शिनगार करुनी. सवद्या माळेचा रंग पिवळा, नेसून आली पिवळा पाटोळा मोहन माळा पुतुळ्याच्या माळा साकळीत नादाळी घालून गळा हिऱ्याची नात आलेली उनी हिऱ्याची नात आलेली उनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी पाचव्या माळेला रंग हिरवा आईच्या मंदिरात घुमतो पार कल्लूळ तीर्थात लागतो गारवा चौगड सनई गाती मारवा दसऱ्याची करुण सारी धानी धुनी दसऱ्याची करुण सारी धानी धुनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी सहाव्या माळला रंग राखाडी राखाडी रंगाची नेसली साडी लाखत देखणी दिसती आंबालाडी गोपी आराधी हात तिला जोडी काशीच पाणी गाय मुखी नाहुनी काशीच पाणी गाय मुखी नाहुनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी सातव्या माळला नारंगी रंग आराधी भोपी पाहून झाली दंग पट्टा तलवार आईचा संग दर्शनाची मनात उमंग गदा खिटक हाती घेऊनी गदा खिटक हाती घेऊनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी मोरावानी आनंदान येत डोळ्याला पाणी आराधी भक्ताची अमृतवाणी गल्लो गल्लीत वाजती दसरा झाल्या बर होती पेरणी दसरा झाल्या बर होती पेरणी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी नव्या दिवशी गुलाबी शालू नेसली गोड गालात माय माझी हसली भोप्या सवे पालकीत बसली जगात नाही कुणीच असली महाआरती होते का पुरला बुनी महाआरती होते का पुरला बुनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी नवव्या दिवशी भगवा तो रंग मान करी पुजारी आईचा संग दर्शन होता पाप होई भंग नव लक्ष तारंगणाड भरलाया भाग शिलंगन खेळायला आली हर्षानी शिलंगन खेळायला आली हर्षानी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी पुनवेला रंग सोनेरी निद्रा होते सोन्याच्या पलंगावरी कुणाल हात जोडून उभा महाद्वारी मनोजदासाची कृपा त्याच्या शिरावरी बेजोड वासंतीची आहे लेखनी बेजोड वासंतीची आहे लेखनी नवरंगाचा शिनगार करू नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी नवरंगाचा शिनगार करूनी
आराध्याच्या गाण्यामध्ये घुमती कोकिळा गुणाची झाली माती ग परडी आली याती रूपा गुणाची झाली माती ग परडी आली याती बाई मी होते ग नट रंगिनार नोटा उदळत होती कलेवर बाई मी होते ग नट रंगिनार नोटा उदळत होती कलेवर निंदा आंबाची केली राती ग परडी आली याती निंदा आंबाची केली राती ग परडी आली याती होती आधारकारी लोक मरायची माझावरी पुरळ घाली त होती आधारकारी लोक मरायची माझावरी आता समधी चलांबून जाती ग परडी आली याती आता समधी चलांबून जाती ग परडी आली याती बाई मी आशी धरल अंबान मला पोटाशी दुखी पीडित बाई मी आशी धरल अंबान मला पोटाशी आता मनोज दासाच गाण गाती ग परडी आली याती मनोज दासाच गाण गाती ग परडी आली याती लायाव मला मरण इडू तुझ्या पायरी लायाव मला मरण तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सरण नजर पडू दे मग माझ जळू दे सरण तुझ्या मनी होत मातीच सोन तुझ्या हाती दोरी टाकशी ब्रह्मांड बुडवून येता तुझ्या मनी होत मातीच सोन तुझ्या हाती दोरी टाकशी ब्रह्मांड बुडवून न मागताच दिल सार आलो तुला शरण मागताच दिल सार आलो तुला शरण तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सरण नजर पडू दे मग माझ जळू दे सरण आपल्याज सोडली होती सात तुझ्यामुळं सुखी झालो लाविली सप्रीत गोट आपल्या निज सोडली होती सात तुझ्यामुळे सुखी झालो लाविली सप्रीत मूर्ती जरी गेली तरी कीर्ती रूपी उराणा मूर्ती जरी गेली तरी कीर्ती रूपी उराणा तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सर नजर पडू दे मग माझ जळू दे सर लावती सवेड कुणाला बाळाचे बुरविले सलाड फुगीर गर्विष्टाला लावती सवेड कुणाला बाळाचे बुरविले सलाड डोळ्यातील अश्वांनी मनोज धुतो चरणा डोळ्यातील अश्वांनी मनोज धुतो चरणा तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सरन तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सरन तुझी नजर पडू दे मग माझ जळू दे सरन नजर पडू दे मग माझ जळू दे सरन
येडा माई तुझ्या मायला जगिलाही तोड नाम तुझे येडा माई अमृतहुनी गोड रात्रीच्या स्वप्नात येशील का रात्रीच्या स्वप्नात येशील का येडा माई माळ्याला नेशील का येडा माई माळ्याला नेशील का येडा माई माळ्याला नेशील का
येडा माई यरमाळ्याला नेशील का दुर्जन हो तुम्ही आराधी झालो पाप धुवाया दत्तु बलवनात झालो पहाटीच्या पारामधी देवळात गेलो रूपशेंदरी पाहता धन्य धन्य झालो डोळ येता भरून अंत कर्ण दाटत मन होता स्थिर काहूर मिटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत प्रेमात मी हरवून गेलो मन पाया जवळ मेडूचा झालो कबड्याची गळा माळ मळ वाटल्यालो उदनाम अमृत आवडीन प्यालो येडा माई चरणी सार सुख भेटत दुःख दैन्य दारिद्र्य तित घोटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत कुंकू लावील कपाळी वाईट कर्माची झाली तित होळी शिवायनीच रूप आरतीच्या वेळी दंडी दुश्मनाची जाळती जादू विद्या काळी वेडा पार होतो कोड सुटत कुणाल मनुज दासाच बोलणं पटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत श्री आड झाल्यावर काळीज फाटत घईवरून येता ब्रह्मांड पेटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत जवळून पाहता येडा माई मला ग्वाड वाटत
झालं रडून डोळ्या लाल आंबा गावाला गावाला गेली काल झालं रडून डोळ्या लाल आंबा गावाला गावाला गेली काल मळ्यात गावाला गेली काल झाल रडून डोळ लाल आंबा गावाला गावाला गेली काल
सुन्याचा राणी विचीन चुना बालकित येडा माई पाहिन
पुन्हा पुन्हा रोहन कुणाल गाणं आवडी न गाईना कुणाल कृष्ण गाणं आवडी न गाईना आई गईडा माई डोळ्यान पाहिना आई गईडा माई डोळ्यान पाहिना आई गईडा माई डोळ्यान पाहिना चैत्यपू